चीनी मंडी .com पॉडकास्ट।
साखर उद्योगासाठी गोड बजेट। पेट्रोल आणि डिझेलवरील अतिरिक्त एक्साइज ड्युटी आणि रोड सेल्समधील 1 रुपयाच्या वाढीमुळे युपीमध्ये साखर उद्योगात उग्र स्वरूपाची मंदी आली आहे। यामुळे मिल मालकांना इथेनॉल उत्पादन अपेक्षित आहे। उत्तर प्रदेशात सुमारे 60 कोटी लिटर इथेनॉल उत्पादन होतं, जे देशातील सर्वात जास्त आहे, जे तुलनेनं स्वस्तही आहे आणि इथेनॉलसह पेट्रोल मिश्रण करू इच्छित असलेल्या तेल कंपन्यांच्या मागणीवर अवलंबून आहे। यूपी शुगर मिल्स असोसिएशनचे ऑफिसर सध्या म्हणाले की 5% ते 10% इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळलं जातं। ते 15% वाढवण्यासाठी सातत्यानं मागणी केली आहे। साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनातील वाढ उघडपणे तेल कंपन्यांच्या मागणीनुसार, यामुळे मिलर्ससाठी उत्पन्नाचे पर्यायी स्रोत ठरतील, यामुळेच रोख प्रवाह वाढेल जो शेतकऱ्यांना कर्जाच्या देय रकमेचं भाषांतर करू शकेल। या प्रयत्नातून उत्तर प्रदेशच्या साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल उत्पादन युनिट्सचं अपग्रेड केलं जातं, जे सुमारे 50,000 शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे पाठिंबा देतं। यूपी सरकारनं सहकारी साखर कारखाने तयार करण्यासाठी 100 कोटी रुपये गुंतवणुकीचा प्रस्ताव साखरसोबत इथेनॉल तयार करण्यासाठी केला। साखर कारखान्यांना ताजं इथेनॉलचा 30% वाटा असल्याचा अंदाज असल्याचं साखर तज्ज्ञांनी सांगितलं। केंद्रानं अतिरिक्त प्रमाणात साखरेचं उत्पादन कमी करण्यासाठी आणि तेलाच्या आयातीमध्ये घट करण्यासाठी पेट्रोलमध्ये थेट गहू रस उत्पादित इथेनॉलच्या किमतींमध्ये 25% वाढ करण्यास मंजुरी दिली होती।